शिवाय आपल्यापुढे एकही पर्याय नाही। आज जगामध्ये सुपर पॉवर आपण उभारतोत, कोणताही राष्ट्र आपल्याकडे तिरप्या नजरेने बघत नाही। 10 वर्षापूर्वी जे पाकिस्तान आम्हाला डोळे दाखवत होतं, जे चायना आम्हाला धमक्या देत होतं, 10 वर्षापासून मोदीजी पंतप्रधान झाले, आज पाकिस्तानचं जगाचं नक्षत्र आहे की नाही हे समजत नाही। कुठल्या प्रेसवर त्याचं नाव नाही, कुठल्याच व्हिडिओ चॅनलवर त्याचं नाव नाही, टीव्ही चॅनलवर त्याचं नाव नाही, सोशल मीडियामध्ये पाकिस्तानचं नाव नाही। मित्रांनो, ज्या पाकिस्तानामध्ये सुई बनत नाही तो पाकिस्तान आम्हाला 10 वर्षापूर्वी भारतात येऊन आमच्याकडे बॉम्बस्फोट करायचा। पण इतका जो पत्थरस आहे, आमचे पंतप्रधान मोदीजी झाले, पुलवामाचा त्यांनी हल्ला आमच्यावर केला,